विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग आयोजित राज्यस्तरीय दोन दिवसीय शालेय शिक्षण परिषद आज पुण्यामध्ये पार पडली. या परिषदेत आज विविध तज्ज्ञांनी नवीन शैक्षणिक धोरण 2020, परख सर्वेक्षण अहवाल, प्रशासकीय सुधारणा, समग्र शिक्षण आणि विविध शैक्षणिक उपक्रमांबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यात राबवलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगांची माहिती दिली. पहिल्या सत्रात नवी दिल्लीमधील केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आनंद पाटील यांनी दूरस्थ पद्धतीने व्याख्यान दिले. त्यांनी नवीन शिक्षण धोरण 2020ची अंमलबजावणी, देशभरातील नाविन्यपूर्ण उपक्रम आणि महाराष्ट्राकडून असणाऱ्या अपेक्षा तसेच प्रधानमंत्री पोषण योजनेविषयी मार्गदर्शन केले. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात सेवा पंधरवडा उपक्रमाला आज सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार राहुल कुल यांच्या हस्ते लाभार्थ्यांना 500 अधिक लाभपत्रांचं वितरण करण्यात आलं. नागरिकांना सेवा पंधरवडा उपक्रमात सहभागी होऊन सेवांचा लाभ घेण्याचे प्रशासनाच्या वतीनं आवाहन करण्यात आलं. यावेळी सेवा पंधरवड्यात देण्यात येणाऱ्या सेवा आणि विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. हुंदई मोटार इंडिया लिमिटेडने पुण्यातील तळेगाव येथील मोटार निर्मिती प्रकल्पासाठी गुंतवणुकीत मोठी वाढ जाहीर केली आहे. आधी 7,000 कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केलेल्या या प्रकल्पात आता आणखी 4,000 कोटी रुपयांची वाढीव गुंतवणूक करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत 15 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत हुंदईचे व्यवस्थापकीय संचालक उन्सु किम यांनी हा निर्णय जाहीर केला. या प्रकल्पामुळे 7,600 प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. बैठकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात उद्योगस्नेही वातावरण निर्माण होत असल्याचं सांगून कंपनीद्वारे सामाजिक उत्तरदायित्वांतर्गत 56 कोटी रुपयांचा निधी दिला जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. पुणे महापालिका हद्दीतील 3,92,000 मिळकतींची 13,39,55 लाख मिळकत कर थकबाकी आहे. त्यात कराची मूळ थकबाकीची रक्कम 4,042 कोटी रुपये असून चक्रवाढ दंड 8,996 कोटी रुपये आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी मिळकत कराची थकबाकी वसूल करण्यासाठी अभय योजना राबवण्याबाबत राज्य शासनाच्या स्तरावर मार्गदर्शन व्हावं असं पत्र महापालिका प्रशासनाकडून नुकतंच नगरविकास विभागाला पाठवण्यात आलं आहे. पुणे शहराला 10% पाणी कपात करण्याचा पाटबंधारे विभागाचा प्रस्ताव पुणे महापालिकेनं फेटाळला आहे. शहराचे पाणी कमी करून 10% पाणी कपात करण्याचा प्रस्ताव पाटबंधारे विभागानं ठेवला होता. त्यासाठी पाटबंधारे विभागाचे अभियंता महापालिकेत आले होते, पण या मागणीवरून महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी अधिकाऱ्यांची भेट नाकारून पाणी कपातीचा प्रस्ताव देखील फेटाळला. पावसाळ्याचा हंगाम संपत असताना डेंग्यूच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होताना दिसत आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार सप्टेंबरच्या पहिल्या 2 आठवड्यात शहरात डेंग्यूचे 32 रुग्ण आढळून आले, तर 285 संशयित डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे. महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये नोंदवली गेलेली ही या वर्षातील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. शहरात आतापर्यंत 1,699 संशयित डेंग्यू रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 83 डेंग्यू रुग्णांसह 20 चिकुनगुनियाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्यात महापालिकेकडून 210 आस्थापनांना नोटिसा दिल्या असून 26,300 रुपयांचा दंड वसूल केला आहे. युवकांनी विद्यार्थी दशेत असतानाच करिअरचं ध्येय निश्चित करून ध्येयप्राप्तीचे नियोजन काटेकोरपणे करावे असं मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ पराग काळकर यांनी व्यक्त केलं. चिंचवड इथं यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स आणि इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड रिसर्च या संस्थांच्या एमबीए आणि एमसीए विद्याशाखेतील विद्यार्थ्यांच्या यशोप्रवेश कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते आज बोलत होते. पुण्यातील कोंढवा इथं उद्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. या अनुषंगानं वाहतुकीत बदल करण्यात आला असून देवेघाट मार्गे सासवड इथं जाणारी वाहतूक बंद राहणार असून वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पुना गेस्ट हाऊसनं अडचणीत असणाऱ्या कलावंतांसह अनेक व्यक्तींना त्यांच्या कठीण काळात कायम आपलेपणानं आधार दिला, यश आणि सेवेचा अनोखा मिलाफ पुना गेस्ट हाऊसमध्ये आढळतो असं मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी व्यक्त केलं आहे. पुना गेस्ट हाऊसनं 90व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त विदिशा विचार मंचतर्फे आज प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी जोशी बोलत होते. यावेळी पुना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार आणि कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. हवामान. पुणे आणि परिसरात आज आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमान 30 तर किमान तापमान 21.2 दशांश अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.